हाणे हीअ जेका सूर निसा जी आख़िरी आयत 174 जेका आहे इहा पढ़ूं था। इहा विरासत जे बारे में आहे। ॾिसो त हिकु दफ़ो आला फ़सरन जेको आहे मौज़ू चेंज थी वियो आहे। असां आयत नंबर 11 ऐं आयत नंबर 12 पढ़ी हुईसीं विरासत जे बारे में, ऐं हीअ आयत बि विरासत जे बारे में आहे। ऐं हीअ आयत सूर निसा जी नाज़ुल थियण जे घणे टाइम खां पोइ नाज़ुल थी हुई। ऐं नबी करीम सलाहु वसलम जिन तरतीब ॾींदा त कहिड़ी सूर कहिड़े हंधि वेंदी, कहिड़ी आयत कहिड़े हंधि वेंदी, त इहा जेका तरतीब आई न नबी करीम सलाहु वसलम जन सहाबा कराम खे पाण ॿुधाई हुई त कहिड़ी आयत कहिड़े हंधि ते वेंदी। इहा माण्हुनि पाण न ठाहियूं आहिनि, इहो नबी करीम सलाहु वसलम जन ॿुधायो आहे। ऐं ॾिसो इहे जेको नबी करीम सलाहु वसलम जिन ॿुधायो आहे त इहो असल में अल्लाह ताला जी तरफ़ खां आयल आहे। त हिन आयत जो बि नबी करीम सलाहु वसलम जन फ़रमायो त हिन खे सूरे निसा जी आख़िरी आयत में रखो। ऐं हीअ आयत जेका कलाला जे बारे में आहे, कलाला चइबो आहे त उहा उहो माण्हू जंहिंखे पीमा बि कोन्हनि, जीअं अबा ॾाॾा जीअं चइबो आहे त उहे बि कोन्हनि ऐं औलाद बि कोन्हे। हाणे जेको पहिरियों असां पढ़ियोसीं विरासत जे बारे में, उते बि कलाला जे बारे में हुयो। ॿिनि क़िस्म जा कलाला आहिनि, मतिलबु हिकिड़ा हूंदा आहिनि जेके डायरेक्ट सिबलिंग हूंदा आहिनि, जेके सिधा सवा भाइर भेनर हूंदा आहिनि। हिकिड़ा इनडायरेक्ट सिबलिंग हूंदा आहिनि। डायरेक्ट उहे हूंदा आहिनि जेको माइयूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, या पीउ माउ साॻा हूंदा आहिनि, या पीउ साॻो हूंदो आहे, माइयूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, उनखे डायरेक्ट सिबलिंग चइबो आहे। जेके भाइर भेनर डायरेक्ट कनेक्शन हूंदो आहे, त पीउ हिकिड़ो हूंदो आहे पोइ माइयूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। इनडायरेक्ट सिबलिंग में इहो हूंदो आहे, जेके इनडायरेक्ट भाइर भेनर हूंदा आहिनि, उन्हनि जो हूंदो आहे त माउ हिकिड़ी आहे पर पीअर खोड़ आहिनि। माना कंहिं औरत जी शादी थियल उनखे उन मां ॿार आहिनि, वरी उहा औरत ॿिए मर्द सां शादी करे थी पर उन मां ॿार था थियनि, त इहो जेको आहे इनडायरेक्ट सिबलिंग थियो, छो त माइयूं माउ हिकिड़ी आहे पर पीअर मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे हीअ जेका आयत कलाला जी आयत कलाला जे बारे में आयत अथई, इहा जेके डायरेक्ट सिबलिंग आहिनि न, माना त माइयूं मुख़्तलिफ़ आहिनि पर पीउ हिकिड़ो आहे, हे उन जे बारे में आहे। जेको पोइ तो असां पढ़ियोसीं न उहो हुयो इनडायरेक्ट सिबलिंग जे बारे में, त पीअर मुख़्तलिफ़ आहिनि, माउ हिकिड़ी आहे। यस तफ़्तू न क हो तव्हां खां फतवा था घुरनि, हो तव्हां खां शरई हुकुम था घुरनि। कुल अल्लाह युफ़्तीकुम फिल कलाला, चओ त अल्लाह ताला तव्हांखे फतवा ॾिए थो कलाला जे बारे में। त हाणे कलाला छा तव्हांखे ॿुधायमि त जंहिंजा पेरेंट्स बि कोन्हनि, उन जा पेरेंट्स जा पेरेंट्स बि कोन्हनि, ऐं उन जी का औलाद बि कोन्हे, ऐं नई औलाद जी का औलाद आहे। ए निम्र ओ, जेकॾहिं को मर्द हलक फोत थो थी वञे, लई सलहू वलदुन, उन जे लाइ नाहे का औलाद। वलहू उख़्तुन, ऐं उन जे लाइ आहे उख़्तुन, उन जी भेण, माना उनखे हिकिड़ी भेण आई। फलहा निसफ़ मां तरक, त उन जे लाइ माना भेण जे लाइ आहे अधु जेको हुन छॾियो। हिकिड़ो माण्हू आहे जेके जो कलाल आहे, उनखे केरु बि कोन्हे, उनखे छॾो हिकिड़ी भेण आई, त उन खे उन माण्हूअ जी विरासत मां, भाउ जी विरासत मां भेण खे अधु मिलंदो। त हाणे जेकॾहिं कंहिंजो क्वेश्चन आहे त बाक़ी ॿियो हिसो कंहिंखे मिलंदो, त इहो तव्हां जॾहिं जंहिंखे लिखो कंहिंखे इंट्रेस्ट आहे विरासत जे कोर्स पढ़ण में, त उहो उन में तव्हांखे ख़बर पवंदी त ॿियो हिसो बाक़ी कंहिंखे थो मिले। वहू यरिसुहा, ऐं उहो उनजो वारिस थींदो। इल्लम यकुल्लहा वलद, जेकॾहिं नाहे उन जे लाइ कोई औलाद, माना जेकॾहिं हाणे अचे थो त जेकॾहिं भेण आहे उन भेण जी का औलाद कोन्हे ऐं भेण थी फोत थी वञे, त उहो जेको भाउ आहे भेण कलाल आहे, भाउ खे पूरो मिलंदो, माना जेको भेण खे पंहिंजी औलाद कोन्हे, भेण खे पीमा कोन्हे, पीमा जा पीमा कोन्हनि, औलाद कोन्हे, औलाद जी औलाद कोन्हे, त भेण थी फोत थिए ऐं उनखे छड़ो हिकिड़ो भाउ आहे, त उन भेण जी विरासत मां उन भाउ खे पूरो जो पूरो मिलंदो। त ॾिसो जेकॾहिं आहे को मर्द आहे, उनखे का अबा ॾाॾा कोन्हनि, पेरेंट्स कोन्हनि, ऐं उन मर्द खे का पंहिंजी औलाद बि कोन्हे, केर बि कोन अथसि, ऐं हिनखे छड़ो उन माण्हूअ खे हिकिड़ी भेण आहे, त जॾहिं माण्हू फोतो थी वञे न त उन जी भेण खे उन तरक़ीअ मां उन माण्हूअ जे विरासत मां उन भेण खे अधु हिसो थो मिले। पर जेकॾहिं वरी भेण थी फोत थी वञे ऐं भेण खे बि केरु कोन्हे, औलाद बौलाद कुझु कोन अथसि, पेरेंट्स त आहिनि कोन, औलाद बि कोन्हे ऐं हिकिड़ो छोड़ो भाउ अथसि, त भाउ खे पूरो जो पूरो मिलंदो। ॾिसो न के औरतूं हूंदियूं आहिनि जंहिंजी कॾहिं शादी न थियल हूंदी आहे ऐं पेरेंट्स हूंदा आहिनि ऐं कुझु टाइम खां पेरेंट्स बि फोत थी वेंदा आहिनि। हाणे उन्हनि छोकिरियुनि खे जायदाद मिलियल हूंदी आहे, जायदाद में कुझु हिसो मिलियल हूंदो आहे। हाणे उहो उन जो हिसो आहे। हाणे उहा छोकिरी फोत थी थी वञे त पोइ उन जो आहे त हाणे उन जो हिसो काॾे वेंदो? औलाद आहे कोन, पीमा बि आहिनि कोन, हाणे उन जो हिसो काॾे वेंदो? त असांखे इन आयत मां उन्हनि हुकमनि जी ख़बर थी पए ऐं इहो इन में घणी गहराई आहे। इहो तव्हां जेके जंहिंखे इन जी नॉलेज हूंदी आहे विरासत जे बारे में, त उहे तव्हांखे वधीक डिटेल में ॿुधाए सघनि था। हाणे फ़िलहालु असां सिर्फ़ु क़ुर जी आयत खे सम्झूं था, जेको क़ुर जी आयत में आहे असां सिर्फ़ु उनखे सम्झूं था। फ़इन कान तस न तईनी, जेकॾहिं आहिनि ॿ भेनर, फल हुमस सुलुसानी मिमा तरक, त आहे उन्हनि ॿिन्ही जे लाइ टू थर्ड उन मां जेको हुन छॾियो। पहिरियों हुयो त भेण जेकॾहिं हिकिड़ी आहे त भेण खे अधु थो मिले, हाणे जेकॾहिं ॿ भेनर आहिनि उन माण्हूअ जूं त ॿिनि भेनरुनि खे टू थर्ड मिलंदो। त ॿ भेनरनि या ॿिनि भेनरुनि खां वधीक आहिनि त इहो टू थर्ड वारो हिसो जेको आहे, टू थर्ड उहो सभिनी में डिवाइड थींदो, सभिनी में विरिहायो वेंदो। व इन कानू इख़वत रिजालम व निसा अन, ऐं जेकॾहिं आहे भार भेनर खोड़, माना भेनर सिर्फ़ु न आहिनि या हिकिड़ो भाउ न आहे, खोड़ भाइर भेनर आहिनि। हाणे आहे त जेको कलाल आहे उहो माण्हू हुयो उन खोड़ भाइर भेनर आहिनि। फली ज़करे मिसलु हज़िल उन सयन, त हर मर्द खे डबल मिलंदो औरत जे मुक़ाबले में, औरत जी निस्बत जेको आहे मर्द खे ॿ हिसा मिलंदा, ॿिनि औरतुनि जो हिसो हिकिड़े मर्द खे मिलंदो। इन मिसाल ॾियांव त कंहिंजा ॿ भाउर आहिनि, ॿ भेनर आहिनि, त उनजो चारि हिसा न थींदा, छह हिसा थींदा, छो त जेके मर्द आहिनि उन्हनि खे ॿ ॿ हिसा मिलंदा ऐं औरतुनि खे हिकु हिकु हिसो मिलंदो। युबय्यिनुल्लाहु लकुम अन तदिल्लु, बयानु करे थो अल्ला ताला तव्हांजे लाइ त तव्हां गुमराह न थियो। इंसानु जॾहिं सम्झंदो आहे न त मूंखे हर शइ जी ख़बर आहे, मूंखे परेशानी कोन्हे, मां सही कंदुमि, मूंखे ख़बर आहे त कंहिंजो हिसो केतिरो आहे, कंहिंखे केतिरो ॾियणो आहे, कंहिंखे केतिरो ॾियणो आहे, पर अल्लाह ताला खे वधीक ख़बर आहे। रब नथो चाहे त उन जा बंदा गुमराह थियनि। ॾिसंदा आहियो त अक्सर जेके झगड़ा थींदा आहिनि उहे विरासत जे बारे में हूंदा आहिनि, कंहिंखे घटि मिलियो, कंहिंखे कंहिं वधीक खयो, पोइ उहे कोर्ट में बि केसिस थींदा आहिनि। भाइर भेण जा पाण सां तालुकात ख़राबु हूंदा आहिनि, भाइर भेण पाण सां ॻाल्हाईंदा कोन आहिनि, अक्सर छा ते थींदा आहिनि, विरासत जे मामलात में थींदा आहिनि अक्सर तालुकात। इन जॾहिं इहा ॻाल्हि ईंदी आहे, जॾहिं पैसे जी ॻाल्हि ईंदी आहे, जॾहिं विरासत जी ॻाल्हि ईंदी आहे, त मेजॉरिटी ऑफ टाइम्स ईअं थींदो आहे जो माण्हू हिकु ॿिए खां जीअं चइबो आहे न त बेज़ार हूंदा आहिनि, हिकु ॿिए खां नफ़रतूं थींदियूं आहिनि इन जे करे। पर जेकॾहिं इहा इंसान खे ख़बर हुजे न त जेको अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे उनखे फॉलो करिणो आहे, त पोइ झगड़ा थियनि बि कोन। वल्लाहु बिकुल्लि शयइन अलीम, ऐं अल्लाह ताला हर शइ जो इल्मु रखंदड़ आहे। सूरह अन्निसा जे आख़िर में अल्लाह ताला जे कलाम आहे, त अल्लाह ताला खे हर शइ जो इल्मु आहे, हो हर शइ खे ॼाणींदड़ आहे। तव्हां हुकुम ॿुधो था अल्लाह ताला जा, जेके अल्लाह ताला फ़रमाए थो त हे कयो हे न कयो, विरासत जे बारे में रबु फ़रमाए थो त हिन खे हेतिरो मिले हेतिरो न मिले, तव्हांखे ॻाल्हि वणे थी या तव्हांखे ॻाल्हि नथी वणे, पर जेको रब फ़ैसिलो ॾिए थो उनखे हर शइ जी ख़बर आहे, उनखे हुकुम जी ख़बर आहे त उन जा हुकुम छाजे लाइ आहिनि, भले तव्हां उनखे पसंदि कयो या न पसंदि कयो, पर इहे उन रब जा हुकुम आहिनि, छो त उनखे हर शइ जी ख़बर आहे, हू हर शइ जो इल्मु रखंदड़ आहे। ऐं ॾिसो त सुभान अल्लाह, उलमा इन मां इहो बि कढियो आहे त ॾिसो हीअ आयत अकेली थी अचे, छो त असां अहिड़े किताब जे बारे में पढ़ियो आहे, हिन में कलाला जे बारे में असां पढ़ो, हिन आयत में असां कलाला जे बारे में पढ़ियो आहे त जंहिंखे औलाद कोन्हे, जंहिंखे पेरेंट्स कोन आहिनि। त ॾिसो यहूदी ऐं नसारा जेके हुया, यहूदी ऐं ईसाई हुया, उन जो एक्सक्यूज़ कहिड़ो हुयो न मञण जो, त जेका नबूअत आई उहा यको बनी इसराइल मां आई हुई। जॾहिं नबी करीम सलाहु वसलम जन आया त नबूअत जेका आहे बनी इस्माईल मां थी वई। त हिकिड़ो तरीक़े सां उन्हनि खे ॿुधायो थो वञे त तव्हां हाणे कलाला थी विया आहियो, अहिड़े किताब वारा तव्हां हाणे कलाला थी विया आहियो, हाणे तव्हांखे नबूअत नथी मिले, हाणे नबूअत जेको चइबो आहे न त कज़न खे मिली वई आहे। छो त बनी इसराइल खां पोइ हिकु भाउ जी औलाद में नबूअत अचे पई, इसहाक़ अलैहि सलाम जी औलाद मां नबूअत अचे पई, पोइ इस्माईल अलैहि सलाम जी औलाद मां नबी करीम सलाहु वसलम जन खे नबूअत मिली। त हिकिड़ो बनी इसराइल खे ॿुधायो थो वञे त तव्हां कलाला थी विया आहियो, हाणे नबूअत तव्हां वटां नथी हले, हाणे नबूअत ॿिए पासे हली वई आहे। सुभान अल्लाह, अल्लाह सुभान व ताला असांखे तौफ़ी करे हिदायत ॾे, जेके पढ़ूं था उनखे सही फ़हम सां पढ़ूं ऐं उन ते अमल करण जी पूरी कोशिश कयूं, ऐं अल्लाह ताला खे मज़बूती सां पकड़ियूं, इन क़ुरान खे मज़बूती सां पकड़ियूं, जंहिंमें असांजे लाइ फ़ाइदो आहे, असां हिन दुनिया जे लाइ में बि फ़ाइदो आहे, असां लाइ आख़िरत में बि फ़ाइदो आहे। अल्लाह ताला असांखे हिदायत ॾे त पंहिंजे रब ते पूरो जो पूरो तवकुल कयूं, ऐं हिकु हिकु लफ़्ज़ जेको रब फरमाए थो उन ते पूरो यकीन हुजे। आमीन या रबिल आलमीन। सुभान रबिक रबिल इज़त माए सिफ़ोन वसलामुन अलल मुरसलीन वलहमदुलिल्लाहि रबिल आलमीन। तिलावत ॿुधो।
الكتاب لا تغلوا في دينكم ولا تقولوا على الله إلا الحق إنما المسيح عيسى بن مريم رسول الله وكلمته ألقاها إلى مريم وروح منه فآمنوا بالله ورسله ولا تقولوا ثلاثة انتهوا خيرا لكم إنما الله إله واحد سبحانه أن يكون له ولد له ما في السماوات وما في الأرض وكفى بالله وكيلا لن يستنكف المسيح أن يكون عبدا لله ولا الملائكة المقربون ومن يستنكف عن عبادته ويستكبر فسيحشرهم إليه جميعا فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيوفيهم أجورهم ويزيدهم من فضله وأما الذين استنكفوا واستكبروا فيعذبهم عذابا أليما ولا يجدون لهم من دون الله وليا ولا نصيرا يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا فأما الذين آمنوا بالله واعتصموا به فسيدخلهم في رحمة منه وفضل ويهديهم إليه صراطا مستقيما يستفتونك قل الله يفتيكم في الكلالة إن امرؤ هلك ليس له ولد وله أخت فلها نصف ما ترك وهو يرثها إن لم يكن لها ولد فإن كانت اثنتين فلهما الثلثان مما ترك وإن كانوا إخوة رجالا ونساء فللذكر مثل حظ الأنثيين يبين الله لكم أن تضلوا والله بكل شيء عليم.